I know a lot of people who misunderstand the Buddha's teaching of dukkha. They are not attracted to Buddhism for the rest of their life.
तर असे अनेक लोक आहेत ज्यांनी दुःख या विषयाचा गैरसमज केलेला आहे, चुकीचा अर्थ काढलेला आहे. संपूर्ण जीवनामध्ये ते काही बुद्ध धम्माकडे आकर्षित झालेले नाहीत.
After hearing this talk, I hope you have a good understanding of dukkha.
तर मला असं वाटतं की माझं हे प्रवचन ऐकल्यानंतर दुःख या विषयाबद्दल आपली निश्चितच एक चांगली समज आपल्याला प्राप्त होईल असं मला वाटतं.
Not just for your own sake, but so you can correct other people's misunderstandings.
तर फक्त तुमच्या पुरतच याला मर्यादित ठेवू नका, तर अनेक लोकांचे हे जे गैरसमज आहेत त्यांना सुद्धा हे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही मदत करू शकाल.
So, the talk is in two parts.
तर आजचं जे प्रवचन आहे ते दोन भागांमध्ये आहे.
First part, what did the Buddha teach about dukkha?
तर पहिला भाग आहे की बुद्धाने नेमकं दुःखाबद्दल काय शिकवलेलं आहे.
Second part, how can you reduce the amount of dukkha in your life?
आणि दुसरा भाग, आपण आपल्या स्वतःच्या जीवनातला जो दुःख हा जो भाग आहे तो कसा कमी कमी करू शकतो.
Well, we can state what the Buddha taught on dukkha in just one short sentence.
तर आपण काही वेळेस एका वाक्यामध्ये पण बुद्धाची ही शिकवण दुःखाबद्दलची व्यक्त करू शकतो, सांगू शकतो.
He said that we will never find complete happiness just by trying to rearrange our situation in the world.
तर ते म्हणतात की म्हणजे जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपण कधीच म्हणजे संतुष्टी किंवा समाधानी आपण होऊ शकत नाही, पूर्णपणे समाधान आपण प्राप्त करू शकत नाही. बऱ्याचदा आपण निरनिराळ्या गोष्टी आलटून पालटून आपण इकडून तिकडून त्या सगळ्या करत असतो, पण मात्र नक्की जे समाधान आहे ते काही प्राप्त होत नाही.
We might be born in a good family.
जर आपण अतिशय चांगल्या कुटुंबामध्ये जरी आपला जन्म झालेला असेल,
We might have good health.
आपल्याला चांगलं निरोगी म्हणजे शरीर लाभलेलं असेल,
We might get a good job.
आपल्याला चांगली नोकरी मिळालेली असेल,
But we'll still have some dukkha.
पण तरी सुद्धा आपण म्हणजे दुःख अनुभवत असतो.
As I like to say in Hindi, जिंदगी जीना मुश्किल है.
कळलं आपल्याला.
Now, it's easy to know this intellectually, theoretically.
तर बौद्धिक दृष्टिकोनातून आणि थेरीच्या दृष्टिकोनातून पुस्तकी रूपाने दृष्टिकोनातून समजायला हे सोपं आहे.
But many people in their hearts don't like to admit that there will always be dukkha.
पण अनेक लोक हृदयातून म्हणजे हे स्वीकारायला की त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे हे स्वीकारायला त्यांना कठीण जातं.
We like to think that with hard work and some good luck maybe we will be completely happy in the future.
आणि यासमुळे म्हणजे आपण विचार करत राहतो की आपल्याला जर आपलं म्हणजे भाग्य म्हणा ज्याला आपण लक म्हणतो अशा प्रकारच्या काही गोष्टी जर झाल्या तर आयुष्यामध्ये खूप आपल्याला आनंद मिळू शकेल अशा प्रकारचा विश्वास आपला आहे.
आय रिमेंबर वेन आय वॉज अ व्हेरी यंग बॉय माय मदर यूज्ड टू रीड बेडटाइम स्टोरीज टू मी.
तर मी जेव्हा तरुण होतो तर माझी आई म्हणजे झोपायच्या पूर्वी मला म्हणजे ज्या आपण कथा म्हणतो कहाण्या म्हणतो त्या मला ऐकवायची.
And they were usually about a beautiful man and a beautiful woman who had some difficulties.
आणि नेहमी त्या कथेमध्ये एक सुंदर माणूस राहायचा, एक सुंदर स्त्री राहायची आणि त्यांच्या जीवनाविषयी ती कथा असायची.
Often the man was a prince and the woman was a princess.
आणि नेहमी म्हणजे तो पुरुष ज्या कथेमधला असायचा तो एक तर राजा असायचा, राजकुमार असायचा आणि ती राणी असायची.
And at the end of the story they were united in marriage and then the last line was always the same.
आणि यानंतर म्हणजे त्या कथेचा शेवट अशा प्रकारे असायचा की ते दोघेही जण एकत्र यायचे लग्नाच्या माध्यमातून आणि त्यांचं जीवन अतिशय आनंदाचं जायचं.
The last line always said, and the prince and the princess lived happily ever after.
आणि नेहमी कथेचा शेवट की बा राजा आणि राणी अतिशय आनंदाने जगत आहे, त्यांचं जीवन खूप आनंदित आहे आणि इथे कथा संपायची.
But of course, we all have dukkha.
तर आपल्याला हे लक्षात येतं की सर्वांना आपल्याला म्हणजे आपण दुःख अनुभवत असतो.
Praying to God won't stop us feeling dukkha.
जरी आपण देवाची अतिशय प्रार्थना केली तरी सुद्धा दुःख काही संपत नसतं.
Our lives, my life, your lives are like a journey along a road.
जर म्हणजे तुमचं जीवन माझं जीवन ह्या सगळ्या मनुष्य जीवनामध्ये म्हणजे दुःखाचा अनुभव सातत्याने येत असतो.
We're all traveling along a road in a cart.
तर आपण म्हणजे या जीवनाच्या प्रवासामध्ये समोर समोर जात असतो.
And I'm afraid there's a lot of potholes, there's a lot of dips in the road.
तर जणू काही एक प्रकारे आपण कल्पना करतो आहोत की रोडवर आपण चाललेलो आहोत, प्रवास करतो आहोत आणि रोडवर जसे म्हणजे खड्डे असतात आणि असं उंच आणि सखल भाग असतो.
And I'm sorry to say that the cart that we're riding in has poor suspension.
आणि म्हणजे त्याचबरोबर जी काही कार वगैरे असते किंवा जी काही गाडी असते त्याचे जे म्हणजे ज्याला आपण शॉकअप म्हणतो नाही काय तर ते कमजोर असतात.
So there's lots of bumps, it's uncomfortable.
म्हणून खड्ड्यामधून जर गाडी गेली तर आपल्याला झटके लागतात.
Of course, if we're clever, we can steer around some of the bumps.
आणि जर म्हणजे चालवणारा व्यक्ती किंवा आपण जर हुशार असू तर जे काही खड्डे आहेत त्याच्या बाजूने आपण आपली गाडी घेऊन जाणार.
But we can't avoid all the bumps.
पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की सगळेच खड्डे काही आपण म्हणजे टाळू शकत नाही.
I'm now going to give some examples about why everybody's life has some dukkha.
आणि म्हणून अशाच प्रकारे अनेक काही उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो की म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे दुःख अनुभवत असतो.
Almost everywhere a person will live, there is sometimes the weather is uncomfortable.
तर जिथे कुठे मनुष्य राहतात जिथे कुठे जगतात त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये दुःखाचे येतच असतात.
Sometimes Nagpur is quite hot.
काही वेळेस नागपूरमध्ये अत्यंत गर्मी असते.
Where I used to live in New Zealand, it was cold and windy.
आणि जिथे ते न्यूझीलंडमध्ये राहतात अतिशय थंडी असते.
We would never be able to light candles outside like this.
तिथे आम्ही कधीच बाहेर अशा प्रकारे मेणबत्ती पेटवू शकत नाही.
So anyway, because of the weather, often we don't feel very sort of strong and we feel sometimes a bit tired.
तर हवामानामुळे नेहमीच म्हणजे आपण आनंदित राहत नाही. काही वेळेस आपल्याला त्याचा त्रास होतो आणि काही वेळेस हवामानामुळे अशा प्रकारचा त्रास अनुभवायला मिळत असतो.
Now while we've got a physical body, we never know when we're going to get sick.
आणि जे काही शरीर आपल्याला लाभलेलं आहे त्याचबरोबर हेही आपल्याला कल्पना नाही की केव्हा हे शरीर आजारी पडेल.
I think most people would like to think that they would live into old age and have very little sickness.
अनेक लोकांना असं वाटतं की म्हातारपण होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त लांबपर्यंत ते जगतील आणि त्यांना आजार कधीच येणार नाही.
But we really don't know.
पण याविषयी आपल्याला काहीही कल्पना नाही काहीही माहिती नाही.
Sickness can come completely unexpectedly.
अनपेक्षितपणे आजारपण आपल्याला येऊ शकतं.
And this is a type of dukkha, the fact that we haven't got the security.
आणि हे सुद्धा एक प्रकारचं दुःख आहे यातून काही आपल्याला सुरक्षितता नाही.
Actually, personally, I've been quite lucky with my health.
व्यक्तिगतरित्या मला माझ्या आरोग्याविषयी म्हणजे चांगलं वाटतं.
But I do remember one day I worked in the office, came home and I felt quite normal.
तर म्हणजे ऑफिसमध्ये कार्य केल्यानंतर जेव्हा मी घरी येतो काही वेळेस मी म्हणजे साधारण आणि चांगला असतो.
And in the night I became very, very sick.
आणि रात्री मग काय घडतं काही कल्पना नसते आपल्याला आणि आपण एकदम आजारी पडतो.
I just had the strength to call for the ambulance.
आणि मग आपण अँब्युलन्सला कॉल करतो.
If the ambulance hadn't come, I would be dead.
आणि जर काही अँब्युलन्स आली नाही आणि जर त्रास जास्त झाला तर तिथेच आपला मृत्यू सुद्धा होत असतो.
And it was all completely unexpected.
आणि हे सगळं अनपेक्षितपणे आपल्या सोबत घडत असतं.
So the lack of certainty is a type of dukkha.
तर म्हणून एक प्रकारे म्हणजे अनिश्चितपणा आपल्या जीवनामध्ये असतो आणि हा अनिश्चितपणा सुद्धा जीवनाचं एक दुःख आहे.
Then again, not many people enjoy the physical experience of growing old.
अनेक लोक म्हणजे शरीराने जे काही म्हणजे आपण म्हातारपणाकडे जात असतो त्याचं सुद्धा म्हणजे दुःख अनुभवत असतात.
In the case of the Buddha, the scriptures tell us that his physical senses, his hearing and his sight grew weak.
तर असं सुद्धा आपल्याला कल्पना आहे किंवा माहीत आहे आपल्याला की जसं जसं म्हातारपणाकडे आपण जात असतो त्या त्या प्रमाणामध्ये आपले हे जे काही इंद्रिय असतात हळूहळू हे इंद्रिय निकामी होत जातात कमजोर होत जातात.
And sometimes he got very sick.
आणि काही एखाद वेळेस आपण अत्यंत आजारी पडतो.
And towards the end he needed to have a stick to walk.
आणि म्हातारपणी म्हणजे आपल्याला काठी पण लागते त्याच्या आधाराशिवाय चालू शकत नाही.
So these are all different types of dukkha, but there's another type of dukkha.
तर ही सर्व दुःखाची असे वेगळेवेगळे म्हणजे प्रकार आहेत. याचबरोबर दुःखाचा दुसरा सुद्धा प्रकार आहे.
When we feel physical pain, we also add another type of pain, which is our mental frustration.
तर शारीरिक जे काही आपण दुःख अनुभवत असतो त्याचबरोबर मानसिक सुद्धा दुःख आपण अनुभवत असतो.
If we are very spiritually mature, we don't add any more pain through our mental frustration.
जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत उच्च पातळीची प्रगती केलेली असेल तरच आपण म्हणजे मानसिक दुःखामधून मुक्ती प्राप्त करू शकतो.
But we're not always very spiritually mature, so we suffer for that.
पण आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय उच्च पातळीवर प्रगती केलेली नसल्यामुळे आपल्याला मानसिक दुःख अनुभवायला मिळत असतं.
Now my mother, she's 92 years old and she has some physical pain, but she has another type of suffering too.
माझी आई 92 वर्षाची आहे आणि तिला म्हणजे काही शारीरिक दुःख सुद्धा आहे.
She's had many friends in her life and nearly every friend has now died.
तिला अनेक म्हणजे मित्र होते.
And nearly every friend has now died. Most of her friends are now dead.
आणि तिचे जास्तीत जास्त जे म्हणजे मित्र मैत्रिणी होते त्यांचा मृत्यू झालेला आहे.
Now I'm going to stop soon. I think you're already quite aware of dukkha.
तर म्हणजे तुम्ही दुःखाबद्दल बरेचसे जागृत आहात. लवकरच मी याच्या पुढे जाईल.
But I'm going to mention just quickly two or three more things.
पण दोन तीन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात.
Every human being receives some blame in their life.
प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनुष्य मात्र हे त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे दोषारोपणाचे बळी पडत असतात. दोषारोपण ते ग्रहण करत असतात.
In many situations, if you do nothing, you're criticized, and if you do something, maybe some people don't like what you did.
तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं घडत असतं, काही लोक आपल्यावर टीका करत असतात आणि या प्रकारचे प्रसंग प्रत्येकाला अनुभवायला मिळत असतात.
And then there's the business of earning money. Not everybody enjoys their work.
आणि त्याचबरोबर जे काही कार्य आपण करतो प्रत्येक म्हणजे उदरनिर्वाहासाठी पैसा मिळवण्यासाठी तर सगळेच लोक त्याच्यामध्ये सुद्धा काही आनंदित नसतात.
Now the Buddha didn't say that life is completely miserable from all points of view.
तर बुद्धाने कधीच असं सांगितलेलं नाही की आपलं हे जे जीवन आहे हे अशा सर्व दृष्टिकोनातून अतिशय आनंदी म्हणजे राहणार आहे असं काही कधीच सांगितलेलं नाही.
Of course there are some very nice things.
निश्चितच जीवनामध्ये काही चांगल्या घटना सुद्धा असतात, काही चांगले क्षण सुद्धा असतात.
यू कुड मेक युअर ओन लिस्ट ऑफ फेवरेट एक्सपिरियन्सेस.
आपण आपल्या म्हणजे डायरी मध्ये किंवा आपण आपल्या जीवनामध्ये सुंदर क्षण आपण लिहून ठेवू शकतो.
मे बी यू लाईक करी, मे बी यू लाईक इडली.
जर आपल्याला इडली आवडत असेल, जर आपल्याला एखादी भाजी आवडत असेल, आपण लिहून ठेवू शकतो.
दिस द प्लेजर ऑफ फ्रेंडशिप्स.
त्याचबरोबर मित्रतेविषयी आपण लिहू शकतो.
सम पीपल एन्जॉय देअर वर्क.
काही लोक त्यांचं काम हे कामामधून ते आनंद मिळवत असतात.
दिस द ब्युटी ऑफ नेचर.
जसं नैसर्गिक सौंदर्य आहे त्याच्यामधून आनंद मिळवतात.
अँड देन दिस जस्ट सिंपल फिजिकल प्लेजर लाइक अ कोल्ड शॉवर इन द हॉट सीजन.
आणि त्याचबरोबर जर गर्मी असेल तर गर्मीच्या म्हणजे हवामानामध्ये अतिशय गार पाण्याने आंघोळ केली तरी आपल्याला आनंद मिळत असतो.
But if we read what the Buddha said, he emphasized dukkha rather than the nice things in life.
तर एक मात्र आपल्याला लक्षात येतं की बुद्धाने जरी आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतील तरी पण बुद्धाने दुःखावर भर दिलेला आहे, दुःखावर जोर दिलेला आहे.
He could have just talked about meditation and beauty, but no, he often mentioned dukkha.
तर ते ध्यान साधनेविषयी आणि सौंदर्याविषयी जास्तीत जास्त खूप काही बोलू शकले असते पण तसं न करता त्यांनी दुःखावर जास्त जोर दिलेला आहे.
And he often kept reminding people that we're going to die.
आणि नेहमी लोकांना म्हणजे आठवण करत राहिलेले आहेत की एक दिवस आपल्याला मृत्यू येणार आहे.
सो व्हाय डिड ही डू दिस?
तर असं बुद्धाने का करावं?
ही डिड इट टू ओव्हरकम आवर टेंडन्सी टू थिंक वी कॅन बी कंप्लीटली हॅपी फ्रॉम जस्ट रीअरेंजिंग द थिंग्स इन द वर्ल्ड.
तर म्हणजे फक्त म्हणजे भौतिक जीवनामधल्या गोष्टी आपण इकडून तिकडून म्हणजे त्याचं नियोजन चांगलं करून आयुष्यभर आपण काही आनंद प्राप्त करू शकत नाही.
इन अदर वर्ड्स, बाय बिकमिंग मोर अवेअर ऑफ दुःख we have more motivation for spiritual practice.
जर दुसऱ्या शब्दात पाहायचं झालं तर जितकी जास्त जागृती आपल्याला आपल्या दुःखाविषयी होणार तेवढी आपली आध्यात्मिक प्रगती होईल असं आपण लक्षात घेतलं पाहिजे.
I said that there are misunderstandings about the teaching of dukkha.
तर दुःखाबद्दल जे काही गैरसमज कसे आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याला बोललेलो आहे.
Now one of the misunderstandings is that if life is dukkha, there is no point in trying to make it better.
तर असाही एक गैरसमज आहे की जर म्हणजे जीवनामध्ये दुःखच आहे तर मग चांगलं म्हणजे जगण्यासाठी का कशाला प्रयत्न करायचा आपण.
दिस इज जस्ट सिली थिंकिंग.
हे म्हणजे सगळं म्हणजे मूर्खपणाचे विचार आहेत अशा प्रकारचा गैरसमज केलेला आहे.
इफ यू हॅड अ कॅन्डल फ्लेम अँड यू सेड टू समबडी पुट युअर हँड ओव्हर इट दे वुड फील अ लॉट ऑफ पेन.
जर म्हणजे जळती मेणबत्ती आहे आणि कुणी तर त्याचा त्या जळत्या मेणबत्तीला हात लावला तर त्याला दुःख होईल, ते जळेल.
And if you said to them, there's no point in taking your hand away because life is dukkha, it would be stupid.
आणि जर तुम्ही त्याला असं म्हटलं की बा जीवनामध्ये दुःखच आहे, तू हात काही बाहेर काढू नको, कारण जीवनामध्ये दुःख आहे, जळू देते, तर तो म्हणेल की हा मूर्खपणा होय.
सो दिस टेक्स अस ऑन टू द सेकंड पार्ट ऑफ द टॉक.
आता आपण म्हणजे आजच्या या प्रवचनाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया.
हाव कॅन यू रिड्यूस द अमाउंट ऑफ सफरिंग दॅट यू हॅव.
तर आपण आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते कसं कमी करू शकतो.
सो इट डिपेंड्स अ लिटल बिट अपॉन युअर सर्कमस्टॅन्सेस एट द मोमेंट.
तर प्राप्त परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे प्रयत्न करून म्हणजे ते कमी करू शकतो ते आपल्यावर अवलंबून आहे.
फॉर मेनी पीपल हु हॅव व्हेरी लिटल मनी अँड डिफिकल्ट सोशल सर्कमस्टॅन्सेस दे नीड टू पुट एफर्ट इनटू इम्प्रूव्हिंग दॅट.
तर अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे अत्यंत अल्प प्रमाणामध्ये पैसे असतात आणि चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना अधिक म्हणजे प्रयत्न करावे लागतात, तर त्यांचे जास्त प्रयत्न जास्त पैसे मिळवण्यासाठी आपण ते देत असतात.
मेनी टाइम्स बाबासाहेब सेड दॅट इफ पीपल डोंट हॅव एनफ फॉर हेल्थ एज्युकेशन अँड अ नाइस सोशल एनवायरमेंट देन दे सफर.
तर बाबासाहेब जसं म्हणतात की लोकांकडे जर चांगलं म्हणजे आरोग्याच्या म्हणजे सवलती नसतील, त्यांना शिक्षण नसेल, त्यांना अन्न नसेल, तर निश्चितच असं जीवन जे आहे ते फार दुःखमय असेल.
इट मीन्स दे डोंट हॅव द बेसिक्स फॉर डिग्निटी अँड सेल्फ रिस्पेक्ट.
म्हणजे मनुष्य मात्राला म्हणजे ज्या मूलभूत म्हणजे जगण्यासाठी गोष्टी पाहिजेत त्या जर उपलब्ध झाल्या नाही तर ते अतिशय दुःखामध्ये जीवन जगतील.
इट मीन्स वी कांट अचीव सो मच एज वी शुड बी एबल टू अचीव.
आणि म्हणून म्हणजे ज्यांच्याकडे अशा म्हणजे मूलभूत गरजा नाही आहेत त्यांचे जास्तीत जास्त प्रयत्न मूलभूत गरजा प्राप्त करण्यासाठी म्हणजे होत असतात.
आय थिंक वी ऑल नो अबाउट दिस.
आणि हे सगळं आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला माहिती आहे.
आय वॉज रिसेंटली रीडिंग अबाउट अ कम्युनिटी इन बिहार कॉल्ड द मुशाह कम्युनिटी.
बिहार. तर नुकतंच म्हणजे बिहार मध्ये एक मुशाहर नावाचा एक समाज आहे, त्यांच्यासोबत माझी भेट झाली.
अँड इट्स अ स्टोरी दॅट यू विल हॅव हर्ड मेनी टाइम्स फ्रॉम एल्सवेअर.
आणि हे होऊ शकतं की ही जी कथा आहे त्यांच्याबद्दलची होऊ शकते आपण म्हणजे ऐकलेली असेल.
दे सफर्ड फ्रॉम कास्ट डिस्क्रिमिनेशन.
ते जाती व्यवस्थेचे म्हणजे बळी आहेत.
दे कुडंट टेक पार्ट इन द सोशल लाइफ ऑफ द विलेजेस.
गावातील जे काही सामाजिक कार्यक्रम असतात त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता येत नाही.
दे हॅड नो लँड.
त्यांच्याकडे जमीन नाही.
दे हॅड नो अवेअरनेस ऑफ देअर लीगल राइट्स.
त्यांच्याकडे जागृती नाही, त्यांचे मूलभूत अधिकार काय आहेत.
द लिटरसी रेट अमंग्स द वुमेन वॉज 1%.
महिलांचा जो साक्षरतेचं प्रमाण आहे त्या समाजामध्ये तो 1% आहे.
अमंग्स द मेन 2% ओनली.
आणि पुरुषांमध्ये साक्षरतेचं प्रमाण 2% आहे.
ऑफ्टन दे वरंट एबल टू गेट एनफ फूड.
आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे भरपूर अन्न सुद्धा मिळत नाही.
अँड इफ दे गॉट सम फूड ऑफ्टन इट वॉज व्हेरी पुअर क्वालिटी.
आणि जर त्यांना जास्त अन्न सुद्धा मिळालं तर अतिशय खालच्या दर्जाचं म्हणजे अन्न मिळतं.
बिकॉज इट्स पुअर क्वालिटी हेल्थ सफर्स.
आणि म्हणजे खालच्या दर्जाचं निकृष्ट दर्जाचं जर अन्न असल्यामुळे ते म्हणजे ज्याला आजाराने पीडित होतात.
देयर ऑल सॉर्ट्स ऑफ डिजीजेस लाइक एनीमिया दॅट कम फ्रॉम बॅड फूड.
निरनिराळ्या रोगांचे ते बळी पडतात आणि एनिमिया सारख्या रोगांचे ते बळी पडतात.
सो द सोशल वर्कर्स ट्राइंग टू हेल्प दिस कम्युनिटी वर putting emphasis on health, education and sanitation.
तर तिथे जे सामाजिक कार्य चाललेलं आहे त्या सामाजिक कार्यामधून त्या समाजामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि विशेषतः आरोग्याच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हेल्थ एज्युकेशन
अँड सॅनिटेशन
म्हणजे आरोग्य शिक्षण आणि त्याचबरोबर ज्याला आपण स्वच्छ कसं राहायचं नाही काय स्वच्छतेच्या गोष्टी ज्या आहेत त्यांना शिकवल्या जात आहेत.
But even for these people to become happier, I think a spiritual belief and some spiritual practice is important.
पण या सगळ्यांमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने आनंद मिळवण्यासाठी ज्या काही आध्यात्मिक काही गोष्टी आहेत त्याची सुद्धा अत्यंत गरज आहे.
It helps get rid of their sense of caste and builds their self-esteem if they can have a belief that rejects caste.
तर जाती व्यवस्थेमुळे जे काही ते बळी पडलेले आहेत आणि समाजापासून असे वेगळे राहिलेले आहेत त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाची गरज आहे आणि ते म्हणजे आध्यात्मिक गोष्टीमधून हा त्यांना प्राप्त होऊ शकतो.
अँड देयर स्पिरिच्युअल बिलीफ्स अँड प्रॅक्टिसेस हेल्प देम टू सी देयर लाइव्स इन कम्प्लीटली डिफरंट वेज.
आणि आध्यात्मिक म्हणजे शिक्षणामुळे जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा एक उत्तम म्हणजे दृष्टिकोन त्यांना मिळू शकतो.
नाऊ आई हॅव गॉट अ क्वेश्चन.
आता मला इथे आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे.
व्हॉट हॅपन्स if through good luck and hard work your family becomes quite wealthy economically.
तर असं होऊ शकतं की जर आपलं म्हणजे सौभाग्याने आपल्याला खूप चांगलं काम मिळालं आणि त्याच्यामुळे पैसा भरपूर मिळाला त्याच्यामुळे आपलं कुटुंब खूप भरभराटीस येऊ शकतं समृद्ध होऊ शकतं.
Do we get happier and happier and happier as the amount of money in the bank goes up?
तर बँकेमध्ये जणू काही पैसे वाढत आहेत त्या प्रमाणामध्ये आपला आनंद सुद्धा वाढत जाईल.
When we have crores and crores in the bank, does that make us as happy as the Buddha? When we have crores of money in the bank, are we as happy as the Buddha?
जर कल्पना करा की बँकेमध्ये करोडो रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर काय बुद्धासारखे आपण आनंदित होऊ शकू?
नाही नाही नाही,
निश्चितच नाही.
Actually, there's been a lot of scientific research on happiness.
तर अशा पद्धतीने अनेक म्हणजे लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजे आनंदासाठी म्हणजे काही म्हणजे प्रयत्न पण केलेले आहेत, काही संशोधन पण केलेले आहेत.
People say, who've done the research, that yes, we need a certain amount of money and a good environment to have a basic level of happiness.
तर ज्यांनी ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की जीवनात काही मात्रामध्ये आनंद म्हणजे मिळवण्यासाठी काही अंशी आपल्या मूलभूत गरजा त्या पूर्ण झाल्या पाहिजेत.
But after that, an increase in material prosperity doesn't increase in happiness at all.
पण म्हणजे भौतिक सुबत्ता ही प्राप्त झाल्यानंतर मानसिक दृष्टिकोनातून आनंद मिळवण्यासाठी मात्र ती मदत करू शकत नाही.
And of course, if we believe in Buddhism, we know that if we break the panchashila, we won't be at all happy.
जर आपण बौद्ध धर्मामध्ये विश्वास करत असू तर म्हणजे पंचशिलेचं आचरण जर आपण पद्धतशीरपणे किंवा व्यवस्थित केलं नाही तर आपण कधीच आनंदी होऊ शकत नाही.
I've got a story to show how if we go against the panchashila, we can't be happy even if we have a lot of money and a lot of power.
जरी आपल्याकडे खूप शक्ती असेल, खूप पैसा असेल आणि पंचशिलेच्या विरुद्ध जर आपण आचरण करत असू तरी आपल्याकडे कसल्याही प्रकारचा आनंद आपल्याला मिळू शकणार नाही.
इट्स अ स्टोरी फ्रॉम द टाइम ऑफ द बुद्धा.
तर याबद्दलची एक कथा आहे जी बुद्ध काळातली किंवा ऐतिहासिक काळातली ही कथा आहे.
सो द बुद्धा वॉज वंडरिंग अराउंड नॉर्थन इंडिया.
उत्तर भारतामध्ये बुद्ध भ्रमण करत होते.
अँड ही वेंट टू द किंगडम ऑफ मगध.
आणि मगध राज्यामध्ये ते गेलेले होते.
अँड ऍट दॅट टाइम द किंग्स नेम वॉज अजातशत्रू.
आणि त्या काळातला जो राजा होता त्याचं नाव अजातशत्रू होतं.
अँड दिस किंग हॅड डेफिनेटली ब्रोकन द पंचशील इन व्हेरी बॅड वेज.
आणि हे जे राजा अजातशत्रू होते नेहमी पंचशीलेच्या विरोधात म्हणजे कार्य करीत राहायचे.
आय वॉन्ट टेल यू ऑल द थिंग्स ही डन बट ही हॅड थॉट दॅट बाय ब्रेकिंग द पंचशील इट डिडंट मॅटर एज लॉन्ग एज ही हॅड अनफ मनी अँड अनफ पॉवर.
तर बुद्ध काळामध्ये त्याचा असा विश्वास होता की म्हणजे पंचशील आपण विपरीत जगलो तरी काही हरकत नाही पण आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये पैसे असले पाहिजेत, संपत्ती असली पाहिजे चांगलं जीवन जगण्याकरिता.
सो द स्टोरी स्टार्ट्स ऑन अ फुल मून नाईट.
तर म्हणजे या कथेची सुरुवात जी होते ती पौर्णिमेच्या रात्री होते.
द किंग सिटिंग इन हिज पॅलेस सराउंडेड बाय लॉट्स ऑफ पीपल.
तर अनेक लोकांच्या मध्ये राजा बसलेला असतो आपल्या राजमहालामध्ये.
अँड ही सेज well it would be a good night to visit a holy person.
आणि तो म्हणतो की आजची रात्र ही अतिशय चांगली आहे, पौर्णिमेची रात्र आहे, फार चांगलं होईल एखाद्या पवित्र अशा किंवा तपस्व्याला आपण जर भेट देऊ शकलो.
And one of the ministers is next to him and he says, yes your majesty, the Buddha is staying in the jungle with 1,000 disciples near here.
तर त्यांचे जे निकटवर्ती असतात राजाचे त्यांच्यापैकी एक जण सांगतो की राजा अतिशय चांगली ही कल्पना आहे, फार चांगलं होईल आपल्या या राज्याच्या जवळच्या या बाजूच्या जंगलामध्ये म्हणजे बुद्ध विराजमान आहेत आपण तिथे जाऊ शकू.
सो फॉर द किंग्स अम्युजमेंट ही डिसाइडेड सॉरी फॉर द किंग्स अम्युजमेंट ही डिसाइडेड टू विजिट द बुद्धा.
तर राजाचे जे काही निकटवर्ती सहकारी असतात ते सगळेजण मिळून म्हणजे तयारी करतात बुद्धाकडे जाण्याची, राजाला घेऊन जाण्याची.
फर्स्ट दे सेट ऑफ अ ह्यूज प्रोसेशन.
आणि सुरुवातीला ते फार मोठा जसा मार्च असतो नाही काय, अनेक लोक जसे एका ठिकाणी येऊन रांगेमध्ये उभे राहतात त्याप्रकारे त्यांची तयारी सुरू होते.
दे सेट ऑफ ऑन एलिफंट्स.
ते म्हणजे हत्तीवर बसलेले असतात.
बट व्हेन दे गॉट टू द एज ऑफ द फॉरेस्ट दे हॅड टू डिसमाउंट एंड वॉक इन वन बाय वन टू बाय टू.
पण जसे हे सगळे मिळून जंगलाच्या जवळ पोहोचतात तर जंगलाच्या जवळ पोहोचल्यानंतर हे सगळं मागे ठेवावं लागतं आणि सगळ्यांना खाली उतरून म्हणजे पायी जंगलामध्ये वाटचाल करावी लागते.
And we know that the jungle is very dark at night because of the trees, they stop the light coming in.
आणि आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे की जंगलाची कल्पना केली तर जंगलामध्ये अतिशय गडद असा म्हणजे अंधार असतो आणि अंधारामधून आपल्याला चालावं लागतं.
So the king became full of fear.
त्यामुळे राजाला फार भीती वाटत असते.
So he said to his advisor next to him called Jivaka, is this a trap?
तर त्याचा जो अगदी जवळचा म्हणजे त्याचा जो म्हणजे मदत करणारा जीवक जो असतो त्याच्यासोबत राजासोबत तो जीवकला विचारतो की कदाचित मला मारण्यासाठी तर हे सगळं षडयंत्र रचलेलं नाही.
King Ajatasattu knew that he had many enemies who would like to cut his throat or kill him.
कारण अजातशत्रूला याची कल्पना असते की माझे अनेक शत्रू आहेत जे मला मारून टाकण्यासाठी टपलेले आहेत.
Jivaka said, no, no, we just walk a little bit further and you'll see the Buddha.
तर जीवक म्हणतो की काही घाबरायचं नाही राजा, आपण थोडस हळूच आपण पुढे जाऊया जंगलामध्ये, तुम्ही चिंता करू नका.
And they walked a little bit further and then the king said, I'm sure this is a trap because if we're close to the Buddha and he's with 1,000 disciples there would be a lot of noise.
तर राजा परत विचारतो, निश्चितच जीवक तुला खात्री आहे की नाही मला मारण्यासाठी तर षडयंत्र रचलं गेलेलं नाही, कारण की मी हे ऐकलेलं आहे की बुद्ध या जंगलामध्ये हजारो त्यांच्या शिष्यांसोबत बसलेला आहेत, तर हजारो शिष्य असतील तर तिथे तर भरपूर आवाज असला पाहिजे.
But they crept forward a little bit more and then they saw the Buddha in a great big clearing.
पण हळूहळू ते पुढे जातात आणि मग त्यांना लक्षात येतं की अगदी म्हणजे अरण्यामध्ये मध्यभागी बुद्ध बसलेले असतात आणि लांबून त्यांना ते दिसू लागतं.
The Buddha and the 1,000 disciples were all meditating in complete silence.
तर ते बघतात की बुद्ध हजारो त्यांच्या शिष्यांसोबत ध्यान साधनेमध्ये तिथे बसलेले आहेत.
And when the king arrived, he could tell that they were very happy.
तर कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे जसा राजा तिथपर्यंत पोहोचतो तर तो हे सगळं दृश्य पाहून अतिशय मनाने प्रसन्न झालेला असतो, आनंदित झालेला असतो.
But the king knew his own mental states. He knew that he could never be happy like this.
पण राजाला हे माहिती असतं, त्याला स्वतःच्या मनाची सुद्धा कल्पना असते की बुद्ध जसे आनंदित आहेत, हे सगळे बुद्धाचे शिष्य जसे आनंदित आहेत, त्याप्रकारे मी कधीच आनंदित असा होऊ शकणार नाही, राहू शकणार नाही.
So he just said, well, if only my son can be as happy as this.
पण त्याच्या हृदयातून उद्गार बाहेर पडतात राजाच्या की मला नाही मिळाली तरी काही हरकत नाही अशा प्रकारचा आनंद किंवा शांती, पण माझ्या मुलाला मात्र अशा प्रकारचा आनंद मिळो, अशा प्रकारची शांती मिळो.
So if you want to be happy, if we want to be happy, we have to pay attention to our basic needs and then practice Buddhism.
आणि म्हणून आपण या कथेमधून हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला खरंच जर म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद समाधान जर प्राप्त करायचं असेल तर ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा प्राप्त झाल्यानंतर आपली वाटचाल ही आध्यात्मिक विकासाच्या दिशेनं असली पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद प्राप्त करू शकतो.
If we practice Buddhism, we will definitely be more happy than we would otherwise have been.
जर आपण बौद्ध धम्माचं खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आचरण करत असू तर खऱ्या अर्थाने भौतिक जीवनापेक्षा अतिशय म्हणजे जो चांगल्या दर्जाचा जो आनंद आहे तो आपण प्राप्त करू शकू.
I'm going to give you some of the reasons why Buddhism makes us happier.
तर याबद्दलचे काही म्हणजे कारण मी परत आपल्या पुढे मांडणार आहे.
First thing, if we're practicing Buddhism, it means our life has a direction and a purpose.
तर पहिली गोष्ट जी बौद्ध धर्माच्या आचरणामुळे आपल्याला प्राप्त होते, आपल्या जीवनाला दिशा मिळते, आपल्या जीवनाला उद्देश मिळतो.
I think a lot of people, not just in India but around the world, they do have some understanding that ordinary things of the world won't bring complete happiness.
तर काही लोक संपूर्ण जगामध्ये भारत देशामध्ये सगळीकडे आपल्याला ही पाहायला मिळतात की जे काही भौतिक गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टीमधून आपल्याला उच्च दर्जाचा म्हणजे परम आनंद काही मिळू शकत नाही याच्याबद्दल काही लोकांना माहिती आहे.
We've all seen this. We see people watching lots of sport and eating lots of nice food, thinking that that will make them completely happy.
तर अशी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते की अनेक लोक म्हणजे फक्त जेवणामध्ये, टीव्ही पाहण्यामध्ये आणि भौतिक सुबत्तेमध्ये म्हणजे व्यस्त राहतात आणि अशा प्रकारच्या उच्च आनंदापासून ते वंचित राहतात.
And there's all sorts of other things people do, but really they know that it's not going to work completely.
आणि अशाच प्रकारे त्यांचं जीवन म्हणजे ते जगत असतात, एका बाजूला म्हणजे त्यांना थोडीफार माहिती असते पण त्याला खऱ्या अर्थाने असं म्हणता येत नाही.
There's a sense of pointlessness to it. Pointlessness. It's not no purpose.
तर एक प्रकारे अशा प्रकारचं जर जीवन असेल तर ते उद्देशहीन जीवन आहे, उद्देश नसलेलं असं ते आपलं जीवन आहे.
Many people feel that their lives are just going round and round in a circle but not moving anywhere.
अनेक लोक आपल्या मनुष्य जीवनामध्ये निव्वळ असं गोलगोल गोलगोल फिरत राहतात पण म्हणजे वरच्या दिशेने विकासाच्या दिशेने काही ते वाटचाल करत नाही.
This is not a happy state.
अशा प्रकारे म्हणजे आनंदाची अवस्था आपण प्राप्त करू शकत नाही.
Many people who feel this become alcoholics.
अनेक लोकांना म्हणजे दारूची समस्या असते.
You feel it sometimes if you're rich or if you're poor.
काही वेळेस आपल्याला असंही वाटते की खूप श्रीमंत असलं पाहिजे, काही वेळेस गरीब असतात लोक.
But if you have some faith in the Buddha or in the Buddha's teachings, it comes as a huge relief.
पण आपण गरीब असू किंवा श्रीमंत असू पण आपला विश्वास जर बुद्ध धर्मावर असेल तर बुद्ध धर्मामुळे निश्चितच आपल्याला एक प्रकारचा आनंद खऱ्या अर्थाचा मिळाल्याशिवाय राहणार नाही.
So this is the first reason why practicing Buddhism is, makes us happier.
तर हे पहिलं कारण आहे की म्हणजे बुद्ध धर्माचं आचरण आपण का केलं पाहिजे आपल्या जीवनाला दिशा मिळण्याकरिता, उद्देश मिळण्याकरिता.
Second thing, as Baba Sahib often said, in a way the core of Buddhist practice is Shiva.
आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी जी नमूद केलेली आहे त्याकरिता आपण बौद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि उच्च दर्जाचा विकास करण्यासाठी महत्वाचं म्हणजे शिलाचं आचरण करणं होय.
अँड practicing shila will definitely make us happier through the law of karma.
तर जे काही म्हणजे दुःख आहे त्या दुःखामधून म्हणजे वर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर शिलाचं आचरणच आपल्याला मदत करू शकतं.
This is inevitable, just like it's inevitable if you've got a fire and you pour enough water on, the fire will become cold.
तर आपल्याला हे माहिती आहे की जर आग असेल आणि त्याच्यावर जर पाणी टाकलं तर ती आग विझून जाते.
The Buddha said something like this. He said, if you act with a pure mind, then happiness will come.
अशाच प्रकारे बुद्ध म्हणतात की जर आपलं मन अधिकाधिक अधिकाधिक जर शिलाने शुद्ध होत गेलं तर आपल्या मनातील दुःख हळूहळू हळूहळू नाहीसे होते.
Acting with a pure mind is acting from Shiva.
म्हणजे शुद्ध मनाने आचरण करण्यासाठी आपल्याला शिलाची मदत होत असते, शिलाची गरज असते.
The Buddha said, happiness will follow you just as your shadow follows you.
बुद्ध म्हणतात की एक प्रकारे आपल्या म्हणजे शिलाचरणामुळे आपल्या कुशल कर्णामुळे जशी आपली सावली असते सावली सारखं म्हणजे सुख आपल्या सोबत असते.
If the sun is shining in the daytime, then wherever we walk our shadow is always there.
तर जसं दिवसा आपण कुठेतरी जात असू आणि सूर्य असेल आकाशामध्ये तर आपण जिथं जिथं जात असू तिथं तिथं आपल्यासोबत आपली सावली असते.
Even if we move about a lot and run very fast, our shadow is just always there.
Jari apan thodasa manje padat sutlo ikade tikade zigzag apan jari gelo tari savli kahi manje aplya pasna vegri hot nahi ti satat sobat aste.
So similarly, if we act well according to shila, happiness will be there.
अशाच पद्धतीने जर आपण शिलाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला, कुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला तर सुख किंवा आनंद आपला साथ कधीच सोडणार नाही.
In a way it's obvious but we don't always realize it because sometimes it takes a lot of time before the benefits come.
काही वेळेस या प्रकारचा उच्च दर्जाचा आनंद किंवा लाभ मिळण्यासाठी आपल्याला अनेक म्हणजे त्याला काय म्हणतो काही काळ मोजावा लागतो.
If we do just one single good thing we don't always notice the effect of that one act.
जर आपण फक्त एकदाच म्हणजे प्रयत्न केला तर त्याचे खूप चांगले परिणाम लवकरच आपल्याला मिळतील असं आपल्याला म्हणजे म्हणता येणार नाही.
But if we keep doing good acts according to Shiva, we'll definitely be happy.
पण आपण सातत्याने कुशल कर्म जर करत राहिलो तर निश्चित सुख आणि आनंद हे आपला साथ कधीच सोडणार नाही.
The third reason we'll be happy practicing Buddhism is because we're directly trying to cultivate happy states of mind.
तर तिसरं कारण हे आहे बौद्ध धम्माचं आचरण का केलं पाहिजे तर एका विशिष्ट दिशेने आपण आपल्या मनाचा विकास करत जातो आणि निश्चित दिशेने आपण आनंद प्राप्त करण्यासाठी विकास करत असतो. तर तिसरं हे एक कारण आहे निश्चित दिशेनं जाण्याकरिता.
फॉर इन्स्टन्स वी डू द पूजा.
आता उदाहरण घेऊया की आपण पूजा करतो.
नाउ द पूजा इज समथिंग दॅट वी आर टोल्ड टू डू, इट्स समथिंग वी चूज टू डू एज अ मेंटल एक्सरसाइज.
तर एक प्रकारे म्हणजे मानसिक म्हणजे पातळीवर म्हणजे ही आपल्याला पूजा जी आहे ती मदत करत असते.
And if we do it properly, we'll feel some inspiration and devotion to the Buddha and Baba Sahib and other people.
आणि जर पूजा अतिशय व्यवस्थित पद्धतशीरपणे फार चांगल्या पद्धतीने जर आपण केलेली असेल तर निश्चितच म्हणजे आपले जे आदर्श आहेत बुद्ध आणि बाबासाहेब आहेत तर त्यांच्याबद्दलची फार चांगली प्रेरणा त्यांच्याबद्दलचा उत्साह आदर्शाबद्दलचा मानसिक स्तरावर आपल्यामध्ये निर्माण होत असतो.
And if we succeed and we feel reverence and inspiration, that means we'll be in a very happy state of mind.
आणि या प्रकारचा मानसिक उच्च दर्जाचा आनंद म्हणजे पूजेमधून पद्धतशीरपणे आपल्याला मिळत असतो. अतिशय उच्च प्रकारच्या आनंदामध्ये आपण पूजेच्या माध्यमाने प्रवेश करत असतो.
If we're practicing Buddhism, we're practicing the cultivation of Maitri.
जर आपण बौद्ध धर्माचं आचरण करत असू तर त्याला आपल्याला मैत्रीचा विकास करण्यासाठी पण प्रयत्न करण्याची गरज असते.
We're making our Maitri stronger and more frequent.
आपण आपली मैत्री म्हणजे सातत्याने अतिशय बळकट शक्तिमान करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे.
If we're feeling maitri, we're very, very happy.
जर आपण मैत्रीने भरलेलो असू तर निश्चितच आपण उच्च दर्जाचा आनंद सुद्धा त्यासोबत अनुभव करणार.
इट्स अ हॅपी स्टेट ऑफ माइंड बट ऑल्सो अ व्हेरी पीसफुल स्टेट ऑफ माइंड.
अतिशय आनंद जी असणारी मानसिक अवस्था असते त्या आनंदासोबत मानसिक शांती सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते.
A Buddhist is trying to cultivate smriti.
बौद्ध लोक स्मृतीचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न करतात.
Smriti is a very happy state of mind.
आणि स्मृती ही म्हणजे आनंदाची अतिशय उच्च पातळीची अवस्था आहे.
Because when we have smriti, we can experience the beauty of life.
जर आपल्यामध्ये जागृती असेल स्मृती असेल तर जीवनाचं खरं जे सौंदर्य आहे ते आपण अनुभव करू.
Even ordinary things like the clouds in the sky look beautiful.
जरी साधारण म्हणजे आकाशातले ढग जरी असले तरी त्या ढगाकडे पाहून आपल्याला आनंद मिळू शकेल.
So this is the third reason practicing Buddhism makes us happy, because we're directly making happy states of mind.
तर हे तिसरं कारण आहे बौद्ध धर्माचं आचरण आपण केलं पाहिजे याचा संबंध सरळ सरळ उच्च म्हणजे दर्जाच्या मानसिक अवस्थेशी सरळ आपण स्वतःला जोडत असतो.
Now there's a fourth reason.
आणि आता चौथं कारण मी सांगणार आहे.
If we practice Buddhism and some difficulties come, we won't feel so surprised or so disappointed.
जर आपण बौद्ध धर्माचं आचरण करत आहोत आणि काही जीवनामध्ये अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणीमुळे आपण घाबरून जात नाही तर त्या अडचणींना तोंड देण्यासाठी आपण समर्थ झालेलो असतो. आपल्यामध्ये शक्ती निर्माण झालेली असते.
We won't feel so surprised when bad things happen because we've heard of the Buddha's teaching of dukkha.
तर जरी काही अनपेक्षित म्हणजे दुःख ओढवलेलं असेल संकट आलेले असतील तर त्याचा आपल्याला आश्चर्य होत नाही त्याच्यामुळे आपण भिवून जात नाही कारण बुद्धाची शिकवण या संपूर्ण जगामध्ये दुःख आहे हे आपल्याला माहिती असतं.
Maybe we've been thinking about this teaching for many years.
हेही होऊ शकतं की अनेक वर्षापासून बुद्धाच्या या शिकवणुकीचा आपण म्हणजे माहिती घेतलेली असेल जाणलेलं असेल.
Now I'm going to tell a story showing how awareness of dukkha makes it easier to bear the difficulties of life.
तर एक कथा मी आपल्याला सांगणार आहे की जागृतीमुळे किंवा बुद्धाच्या धम्माच्या आचरणामुळे कसं दुःखामधून म्हणजे आपण बाहेर पडू शकतो.
It's a story about a Tibetan lama.
ही जी कथा आहे ही तिबेटी एका लामाची कथा आहे.
Tibetan lama living in Nepal.
हा तिबेटी लामा नेपालमध्ये राहतो.
Living high up in the mountains.
पर्वतावर अतिशय उच्च म्हणजे उंचावर तो राहत असतो.
True story told by somebody who visited this lama.
एका म्हणजे ही सत्यकथा आहे एका म्हणजे आगंतुकाने त्या लामाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी ही कथा सांगितलेली आहे.
So this person went to this part of Nepal, high in the mountains where you could only go in the summer.
तर अशा उंच ठिकाणी पर्वतावर फक्त उन्हाळ्यातच जाता येतं.
Even in the summer it was difficult to get there because the paths were very narrow and if you lost your step you would be dead, you would fall a long way.
उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या पर्वतावर जाणं अतिशय धाडसी हे काम आहे. अत्यंत छोट असा पायवाट असणारा जो रस्ता आहे आणि तुमचा पाय जर घसरला तर तुम्ही म्हणजे बाजूच्या खाईमध्ये म्हणजे पडणार.
So eventually this traveler reached a very small village called Che.
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 तर हा जो म्हणजे प्रवासी असतो हा एका छोट्याशा म्हणजे गावामधून आलेला असतो चे असं त्या गावाचं नाव आहे.
And when he got to Che, he was told that there was a very advanced Tibetan Lama living there.
आणि तो जेव्हा तिथे जातो तर त्याला म्हणजे असं ऐकिवात मिळतं की अतिशय उच्च प्रकारची म्हणजे प्रगती केलेले लामा जे असतात ते तिथे राहत असतात.
He was told that this Lama had once traveled over a big part of the land. He traveled very widely.
तर त्याला असं सांगण्यात येतं की या सगळ्या भागामध्ये म्हणजे त्या लामांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास केलेला आहे.
He had met many, many people.
त्याचबरोबर
In his life, he had met many people.
त्याचबरोबर त्या लामाला अनेक लोकांनी म्हणजे त्रास दिलेला आहे.
He had visited many big monasteries.
त्याचबरोबर त्या लामाने म्हणजे अनेक अशा जे म्हणजे बुद्ध विहार असतात त्याला भेट दिलेली आहे.
He had access to good libraries.
त्याचबरोबर त्याला फार सुंदर असं ज्याला ग्रंथालय आहे त्याचा पण त्याला लाभ मिळालेला आहे.
But because of old age, he was crippled with arthritis.
पण म्हणजे म्हातारपणामुळे म्हणजे तो आता चालू शकत नाही.
Now he could only walk a few paces and then with a stick.
सध्या त्याची परिस्थिती अशी असते की तो फक्त म्हणजे दोन तीन पावलं पुढे चालू शकतो आणि काठीचा आधार घेतल्याशिवाय तो चालू शकत नाही.
Even walking a few paces caused him a lot of pain.
दोन तीन पावलं जरी तो चालला तरी त्याच्या पाठीमध्ये फार त्याला म्हणजे दुखणं निर्माण होतं.
But anyway, this lama, he still seemed quite happy.
पण तरी सुद्धा तो लामा जो आहे हा अत्यंत आनंदित पाहायला मिळतो.
He was still doing his meditation and his spiritual practices.
तो त्याचं ध्यान सुद्धा करतो आणि त्याच्या आध्यात्मिक विकासासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तो करत असतो.
So this traveler got talking to the lama.
तर हा जो प्रवासी असतो या लामा सोबत म्हणजे बोलत असतो चर्चा करत असतो.
And after a while he said, I want to ask you a personal question.
आणि काही वेळेनंतर तो त्याला म्हणतो की मला एक व्यक्तिगत प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे.
He said, I know that you can no longer travel. You have to stay here all the year round now.
आणि तो म्हणतो की आता यानंतर या संपूर्ण प्रदेशामध्ये जसं पूर्वी तुम्ही प्रवास केलेला आहे तसा काही आता प्रवास करू शकत नाही. आता जीवनाच्या शेवटपर्यंत तुम्हाला या खुर्ची सोबतच इथंच तुम्हाला राहावं लागणार आहे.
He said, don't you hate this village called Che? Because you're stuck here. You can't go anywhere else.
तर तो विचारतो त्याला की ह्या छोट्याशा गावामध्ये सध्या तू राहतो आहेस आणि शेवटपर्यंत तुला आता या खुर्चीवरच बसून राहावं लागणार आहे. तर या छोट्याशा गावाचा तुला म्हणजे राग येत नाही का? या परिस्थितीचा तुला द्वेष येत नाही का?
The lama shook his head and smiled broadly.
तर तो लामा त्याची मान हलवतो आणि अतिशय सुंदर असं तो स्माईल करतो.
He opened his arms wide.
आणि तो आपले दोन्ही हात असे मोकळे करून म्हणजे दाखवतो.
He said, it's beautiful here. Look at the scenery.
आणि तो म्हणतो की बघ हे किती सुंदर असं पुढे सौंदर्य आहे.
He said, I love living in the village of Che.
आणि तो म्हणतो की या गावामध्ये राहून मला अतिशय आनंद मिळतो आहे. अतिशय सौंदर्याचा मी अनुभव घेतो आहे.
I love being here because I've got no choice.
मी इथे आनंदित याच्यासाठी आहे कारण की याच्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही.
So he was still able to be a happy man.
तर आता सुद्धा मी अतिशय आनंदित असा माणूस आहे.
He was still a happy man because he thought a lot about the Buddha's teaching of dukkha.
कारण तो त्यावेळेस अतिशय आनंदित यासाठी आहे कारण की त्याने बुद्धाच्या म्हणजे या शिकवणुकीचा जे दुःख आहे या शिकवणुकीचा अतिशय सखोलतेने चिंतन केलेला आहे.
So every time you experience dukkha, you can just say, yes, this is the same old thing that's happening again.
तर जेव्हा केव्हा तुम्हाला सुद्धा असं तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार त्यावेळेस तुम्ही सुद्धा अशा प्रकारे विचार करायचा की हे जग दुःखमय आहे म्हणून या दुःखामधून म्हणजे आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा.
Maybe you have to work late and you're quite tired.
होऊ शकते की आपण खूप जास्त काम केलं आणि थकलेलो असू.
And you go to go home and you find that there's a puncture on your motorbike.
आणि जेव्हा तुम्ही घरी जायसाठी निघता आणि त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की तुमची गाडी पंक्चर झालेली आहे.
Well, we could kick the bike and get very angry and make our problem a lot worse.
तर तुम्ही पंचर पाहिल्यानंतर जी मनोवस्था खराब झालेली आहे तर त्या गाडीला दोन चार किक मारून परत तुमची मनोवस्था अधिक घसरू शकता.
But it's not good kicking the bike, it won't help.
पण त्या बाईकला दोन चार किक मारल्यामुळे काही मदत होणार नाही.
The Buddhist approach is to say, well, yes, this is just some more dukkha. Of course, life has its uncertainties.
तर बुद्ध म्हणतात की याच प्रकारे जीवनामध्ये असे अनेक क्षण येतात ज्यामुळे आपण दुःखी होत असतो आणि हे सातत्याने असं जगामध्ये घडत राहतं.
But the Buddhist approach goes a little bit further than that.
पण बुद्धाचा दृष्टिकोन याच्यावर कशी मात करायची याच्या पलीकडे कसं जायचं याबद्दल आपल्याला शिकवत असतो.
Don't just be aware of your own suffering, be aware of others' suffering.
तर फक्त स्वतःच्याच दुःखाबद्दल आपण जागृत होऊ असं नाही तर समाजाच्या सुद्धा दुःखाबद्दल आपण जागृत असतो बुद्ध धम्मामुळे.
There's a lot of suffering in this world and it's all in front of us.
आणि आपल्या पुढे या जगामध्ये फार मोठं दुःख आहे याची आपल्याला सगळ्यांना सुद्धा जाणीव आहे.
I often think about the life of Baba Sahab like this.
आणि मी म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल बऱ्याचदा विचार करत असतो चिंतन करत असतो.
He had plenty of personal suffering.
तर व्यक्तिगत दृष्टिकोनातून बाबासाहेबांना सुद्धा अतिशय दुःख भोगावं लागलेलं आहे.
He had caste discrimination.
जाती व्यवस्थेचा त्यांनी ते दुःखाचे बळी पडले.
His mother died when he was 5.
ते 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई वारली.
When he was still a young man, many of his children would die.
ते तरुणावस्थेत होते आणि लग्न वगैरे झालेलं होतं आणि त्या तरुणावस्थेमध्ये त्यांची मुलं सुद्धा मरण पावली.
Of course his wife Ramabai died as well.
आणि त्याचबरोबर रमाईचं सुद्धा निधन झालेलं होतं.
In his life he received death threats. People hated him so much they said, I'm going to kill you.
आणि त्याचबरोबर अनेक लोकांना म्हणजे बाबासाहेबांचा द्वेष यायचा राग यायचा ही सुद्धा परिस्थिती त्यांनी अनुभवलेली आहे.
Of course he had diabetes.
त्याचबरोबर त्यांना मधुमेह होता.
So he had a lot of personal suffering.
तर या दृष्टिकोनातून सगळं असं बाबासाहेबांकडे पाहिलं तर बाबासाहेबांना व्यक्तिगत दृष्टिकोनातून किती दुःखांना सामोरे जावं लागलेलं आहे.
But that didn't stop Babasaheb being aware of other people's suffering.
पण हे सगळं दुःख या दुःखामुळे बाबासाहेब काही थांबलेले नाहीत तर या दुःखाच्या पार जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत.
In a way he was aware of the suffering of all of the people of India.
एक प्रकारे हे लक्षात येतं की संपूर्ण भारत देशातील लोकांच्या दुःखाबद्दल बाबासाहेबांना जागृती होती.
And that's why he lived the type of life that he did live.
आणि म्हणून या जागृतीमुळे त्यांनी जे काही जीवन ते जगलेलं आहे या जागृतीमुळे त्यांचं जीवन अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं.
And of course we can say the same of the Buddha.
आणि याच पद्धतीचं बुद्धाकडे सुद्धा आपण पाहू शकतो.
Buddha had his own suffering.
बुद्धाला सुद्धा स्वतःचं काही दुःख होतं.
Pain, physical ill health.
शारीरिक म्हणजे त्रास होता.
It can't have been very nice for the Buddha when his disciples got into ugly disputes.
बऱ्याचदा म्हणजे त्यांच्या शिष्यांमुळे जो गोंधळ व्हायचा एकमेकांमध्ये काही भांडणं व्हायची त्याचं सुद्धा दुःख होतं.
But the Buddha was very aware of other people and he dedicated his life to helping them.
पण बुद्ध मात्र अतिशय जागृत होते सामाजिक परिस्थितीबद्दल जगाबद्दल आणि ते सातत्याने याच्या पलीकडे जाऊन विचार करत होते.
So anyway, these are the reasons why it's good to practice Buddhism and it will make us happy.
आणि म्हणून ही सगळी कारणं आहेत की या कारणामुळे आपण जागृत झालो पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे.
First of all, it gives us a sense of meaning and purpose.
पहिली गोष्ट आपल्या जीवनाला निश्चित असं ध्येय प्राप्त होतं उद्देश प्राप्त होतो.
Secondly, by practicing Shila, we'll definitely be happier.
आणि दुसरी बाब शिलाच्या आचरणामुळे आपण खऱ्या अर्थाने निश्चितच आनंद आणि समाधान प्राप्त करू शकतो.
Thirdly, we're cultivating mental states like Shraddha and Maitri, which makes us happy.
आणि तिसरी बाब बुद्ध धम्माच्या आचरणामुळे श्रद्धा आणि मैत्रीचा आपण विकास करतो मानसिक विकास करतो.
And fourthly, even when we do have difficulties, and there will be difficulties, they're not so hard to bear because we're not so surprised.
आणि चौथी बाब जरी स्वतःमध्ये आपल्याला दुःख अनुभवायला येतं जगामध्ये सुद्धा दुःख आहे पण तरी सुद्धा आपण त्याच्या वर उठण्याचा प्रयत्न करतो त्या सर्वांवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
And of course if we go on practicing Buddhism more and more we become happier and happier.
आणि याच प्रकारे सातत्याने धम्माचं आचरण करत राहिलो तर आनंदाच्या दिशेने मानसिक शांतीच्या दिशेने उच्च पातळीवर आपला विकास होत जातो.
And if we're serious eventually we can move towards becoming happy like the Buddha.
आणि जर आपण अत्यंत गंभीरतेने धम्माचं आचरण केलं तर बुद्धासारखा जो परम आनंद जे आहे परम सुख आहे त्या दिशेने आपण वाटचाल करतो.
According to the Buddhist scriptures, the Buddha experienced a very, very high level of happiness that's unlike anything else.
तर बुद्ध धम्माच्या म्हणजे ग्रंथाप्रमाणे जे काही सांगण्यात येतं त्यानुसार जर पाहिलं तर बुद्ध जो आनंद अनुभवत असतात, बुद्ध जे समाधान अनुभवत असतात, ज्याला आपण निर्वाण म्हणजे म्हणत असतो, त्यासारखं समाधान, त्यासारखं सुख, त्याच्या म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा सर्वश्रेष्ठ दर्जाचं ते सुख आहे, ते आनंद आहे.
This great happiness of the Buddha is called Mahasukha.
तर हा जो उच्च प्रतीचा जो आनंद आहे बुद्ध जे म्हणजे प्राप्त करत असतात त्याला महासुख म्हणत असतात.
इट्स व्हेरी हार्ड फॉर अस इवन टू इमॅजिन इट.
हे म्हणजे कल्पना करणं सुद्धा अतिशय कठीण आहे.
बट द महासुख ऑफ द बुद्धा हॅज नथिंग टू डू विथ वेदर थिंग्स गो वेल ऑर बॅडली.
तर जे महासुख म्हणजे प्राप्त होत असतं त्यामध्ये पूर्णत आपण म्हणजे जे वाईट आहे चांगलं आहे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलो असतो. आणि हाच मनुष्य जीवनाचा खरा उद्देश आहे. तर मी माझं प्रवचन संपवायच्या म्हणजे जवळ आलेलो आहे. पण एक सारांश मी माझ्या प्रवचनाचा सांगणार आहे.
एव्हरीथिंग आय सेड इन 9 पॉइंट्स.
तर सगळं काही जे मी सांगितलेलं आहे ते 9 म्हणजे मुद्द्यांमध्ये मी सांगितलेलं आहे. नंबर 1,
the Buddha taught that we'll never be completely happy just from trying to rearrange our worldly affairs.
तर बुद्ध म्हणतात की या भौतिक जगामध्ये म्हणजे सगळ्या भौतिक म्हणजे वस्तूंनी आपण कधीच समाधानी प्राप्त होऊ शकणार नाही. जरी आपण वस्तूंची खूप इकडून तिकडून जुळवाजुळव केली तरी सुद्धा म्हणजे जे सुख आणि शांती आहे ते आपल्याला मिळणार नाही.
The Buddha certainly didn't teach that we should make no efforts to be happier.
दुसरी बाब बुद्धाने हे सांगितलेली आहे की निश्चित प्रकारचे आपण प्रयत्न केले तरच आपल्याला आनंद किंवा सुख प्राप्त होऊ शकतं.
Third, for many people the first step is to improve their economic and social circumstances.
तिसरी बाब आपण पाहिलेली आहे की काही अंशी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निश्चित असं धन म्हणा पैसा म्हणा तो आपल्याला हवा असतो मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी.
But even people who are economically and socially depressed, they still even they benefit from spiritual belief and practice.
पण जरी आपण गरीब असू जास्त पैसा नसेल तरी मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला खऱ्या प्रकारचा आनंद मिळू शकतो.
इफ वी गो ऑन प्रॅक्टिसिंग बुद्धिझम वी बिकम हॅपियर अँड हॅपियर अँड गो टुवर्ड्स द स्टेट ऑफ माइंड ऑफ द बुद्धा.
तर आपण म्हणजे जर सातत्याने असं कुशल म्हणजे आचरण करत राहिलो तर आपण म्हणजे खऱ्या सुखाकडे किंवा खऱ्या आनंदाकडे वाटचाल करू.
इफ वी थिंक अबाउट द बुद्धा टीचिंग ऑफ दुखा इट विल गिव अस मोर मोटिवेशन मोर ईगरनेस टू प्रॅक्टिस बुद्धिझम.
जर आपण बुद्धाच्या दुःख या शिकवणुकीचं चिंतन केलं मनन केलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने अधिक आनंद मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल उत्साह मिळेल.
When we think about dukkha, don't just think about our own, but also of other people's.
तर दुःखावर चिंतन करताना फक्त स्वतःविषयी विचार करू नका तर बाहेरील जगातील लोकांच्या दुःखाबद्दल सुद्धा विचार करा.
As we become more aware of other people's problems, we naturally want to help them.
तर लोकांच्या दुःखाबद्दल जेवढी जागृती म्हणजे आपल्याला प्राप्त होईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण लोकांना मदत करू शकू आपल्या मैत्रीचा विकास करू शकू.
And this is the response of karuna that we see in great lives like the lives of Babasaheb and the Buddha.
आणि याच प्रकारे बाबासाहेब आणि बुद्धाच्या जीवनामध्ये जे म्हणजे करुणेचे असे अनेक उदाहरणं आहेत त्या प्रकारे करुणा आपल्यामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते आणि आपण लोकांना मदत करू शकू.
Finish.